மோகம் கரோதி வாசாலம் பங்கும் லங்கயதே கிரிம் யத் க்ருபா தம் அஹம் வந்தே பரமானந்த மாதவம் குருர் பிரம்மா குருர் விஷ்ணு குருர் தேவோ மகேஸ்வரஹ குரு சாட்சாத் பரபிரம்ம தஸ்மை ஸ்ரீ குருவே நம. ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். ஓம் பார்த்தாய பிரதிபோதிதாம் பகவதா நாராயணேன ஸ்வயம் வ்யாஸேன க்ரதிதாம் புராண முனிநாம் மத்யே மஹாபாரதம் அத்வைதாம்ருதவர்ஷினீம் பகவதீம் அஷ்டாதசாத்யாயினீ அம்பத்மாம் அனுசந்ததாமி பகவத் கீதே பவத்வேஷினி நமோஸ்து தே வியாஸ விஷால புத்தே புல்லாரவிந்தாய தபத்ர நேத்ர ஏனத்வயா பாரத தைல பூர்ணஹ ப்ரஜ்வாலிதோ ஞானமய ப்ரதீபஹ யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருத சுன்வந்தி திவ்யைஸ்தவைஹி வேதைஸாங்க பதக்ரமோபநிஷதைஹி காயந்தியம் சாமகாஹ த்யானாவஸ்தித தத்யதேன மனசா சந்தியம் யோகினோ யஸ்யாந்தம் ந விதுஹ சுராஹ சுர்கணாஹ தேவாய தஸ்மை நமஹ ஸ்ரீராம். கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சார தாபசமனம் சமரதம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாத சந்தான சம்ஸ்திதா வீதராகோ விசேஷஸ்ய ஸ்ரீ குரு பாது மாம் பவே ஞானேஷாம் சரோஜலுப்த மதுப ஸ்வாமி ஸ்வரூபாங்கிதஹ சந்தானாம் வசனானுபூதி பதிக சாட்சி ஸ்வயம் காபலி கார்ஹஸ்தே கில ஏகநாத சத்ருஷோ வ்ருத்தௌ துகாராம் பவத் சோஹம் யோகரதம் க்ருதார்த சரிதம் வந்தே யதிம் மாதவம் ஸ்வாமி மாதவநாத வல்லபமதோ வைராக்யரத்நாகரம் பிரேமா பக்த சுஷாந்த தாந்த சுஹ்ருதம் उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासादितम् वन्देत्मां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
अभय सत्व संशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिति ही दान आणि दम हे दैवी गुण पाहिल्यानंतर आज आपण यज्ञ स्वाध्याय तप आणि अर्जव याच्यातले होतील तेवढे पाहणार आहोत। भगवद्गीतेमध्ये यज्ञ हा ठिकठिकाणी आलेला आहे, त्याची विशेष करून चौथ्या अध्यायामध्ये यज्ञाची संकल्पनाच भगवंतांनी सांगितली। भगवंतांनी वापरलेले जे शब्द आहेत ते भगवंतांनी आधी निरूपण केलेलं आहे त्या कल्पनांच्या आधारानेच पाहणं योग्य ठरेल। तशा प्रकारे जर विचार केला तर भगवंत स्वधर्म कर्माला यज्ञ असं म्हणाले आणि हा स्वधर्म कर्म जो माणसाकरता किंवा मनुष्य मात्राकरता भगवंतांनी सांगितला तोही पाहण्याच्या आधी सर्व सृष्टीच माझ्या सत्तेखाली यज्ञ करते आहे असं भगवंत म्हणाले। एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे असं म्हणून बहुविध यज्ञ साधकांकरता म्हणून सांगितले, पण तरी देखील भगवंतांनी व्यापक सृष्टीमध्ये चाललेला जो यज्ञ आहे तो यज्ञ हा प्रत्यक्षतः माझ्याच सत्तेवर परमात्म्याच्याच सत्तेवर चाललेला आहे असं प्रथम सांगितलं। आणि या यज्ञाच्या योगानी देवान भावयतानेन ते देवा भावयंतु वहा परस्परम भावयंतः श्रेयः परमवाप्स्यथ असं भगवंत म्हणाले। सृष्टीमध्ये चाललेला जो यज्ञ आहे त्या यज्ञाचं वैशिष्ट्य असं की एक तर यज्ञ याचा अर्थ एकाच कर्म हे सर्वांना उपयोगी ही एक गोष्ट, जसं सूर्याचं कर्म आहे ते सर्वांना उपयोगी, सूर्य जणू यज्ञ करतो आहे त्याच्या जीवनामध्ये, त्या सूर्याच्या योगानी जलाच्या ठिकाणी आपाच्या ठिकाणी देखील एक यज्ञ घडतो आहे तोही सर्वांना उपयोगी असा आहे। सूर्याच्या उष्णतेनी समुद्राच्या पाण्याची वाफ होते त्यामुळे शेतं पिकतात पर्जन्य पडून, त्यामुळे तुमचं आमचं जीवन सुकर होतं, हे भगवंतांनी चालवलेला व्यापक जगडव्याळ असा यज्ञ याकरता आहे की आत्मज्ञानाकरता आत्मज्ञान प्राप्तीकरता आम्हाला आमचा स्वधर्म कर्मरूपी यज्ञ करण्यासाठी जीवनाची गरज आहे, असण्याची गरज आहे, जिवंत असण्याची गरज आहे। आणि भगवंतांच्या व्यापक यज्ञामुळे आपण सर्वजण आहोत, तो जर नसता तर आमचं जीवन संपूनच जाईल. म्हणून त्याच्या यज्ञाकडे, त्याच्या यज्ञाच्या कृतीकडे पाहून प्रेरणा घेऊन आम्ही तसं जीवन जगावं अशी भगवंताची इच्छा. चौथा अध्याय हा मोठा गमतीशीर अध्याय आहे एक प्रकारे. या अध्यायाच्या प्रारंभीच हे कर्मयोगाचं ज्ञान आहे ते आम्ही प्रथम सूर्याला सांगितलं असं भगवंत म्हणाले. सूर्यानी मनूला सांगितलं, मनुनी इक्ष्वाकूला सांगितलं आणि कित्येक राजे हे ज्ञान जाणणारे असे झाले असं भगवंत म्हणाले. कोणी राजा जेव्हा राजशकट चालवत असेल तेव्हा त्यांनी यज्ञ भावनेने ते चालवावं. गृहिणी स्वयंपाक करत असेल तर यज्ञ भावनेने तो स्वयंपाक व्हावा. सुतार सुतारकाम करत असेल तर यज्ञ भावनेने त्यांनी आपलं काम करावं. प्रत्येकाने आपलं काम यज्ञ भावनेने करावं अशी भगवंतांची इच्छा. आणि हा व्यापक यज्ञ जगड व्याळ अशा विश्वामध्ये मुळातच चाललेला आहे त्याकडे लक्ष द्यावं. कशा प्रकारे चाललेला आहे यज्ञाच्या बाबत नंतर बरेच सकाम यज्ञ देखील सुरू झाले. वेदांमध्ये सांगितले व्यापक जनहिताकरता जीवन जरी असलं तरी देखील स्वतःचं जीवन विशिष्ट प्रमाणात जर सुस्थिर असेल तर त्याला अजून दुसऱ्यांकडे पाहायला संधी मिळेल. म्हणून त्याच्या ठिकाणी ज्या कामना आहेत त्या कामनांच्या, विशिष्ट कामनांच्या तृप्तीकरता देखील यज्ञ प्रकरण सांगितली गेली. की तेवढं करून त्याचं जीवन जर ठीकठाक आणि संपन्न झालं तर त्यांनी व्यापक जनहिताचीच कर्म करावीत. पण सकाम कर्म सांगितली गेली. भगवंतांच्या उपस्थितीत पांडवांनी राजसूय यज्ञ केला. त्यांना खांडववन मिळालं. धृतराष्ट्रांनी राज्याचा काही भाग काढून दिला तर त्या ठिकाणी कोणती शहरं नव्हती, ते एक मोठं वन मिळालं. त्या वनामध्ये त्यांनी इंद्रप्रस्थ नगरी निर्माण केली. युधिष्ठिर सोडून उरलेले चार पांडव चार दिशांना शस्त्र घेऊन गेले. त्यांनी आक्रमण केली त्या राजांवर, चार दिशांवर असणाऱ्या, त्यांना पराभूत केलं. जे त्यांना विरोध करतील त्यांना पराभूत केलं, त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. आणि युधिष्ठिर हा सम्राट म्हणून जाहीर झाला. सर्व राजांचा पराभव करून त्याच्यामध्ये पांडव बाहेर पडले तेव्हा दोन राजे फक्त वगळले गेले. की धृतराष्ट्राच्या राज्यावर आम्ही आक्रमण करणार नाही आणि कृष्णाच्या यादव सेनेविरुद्ध आम्ही लढणार नाही. हे दोन जर सोडले, जी वासुदेव सेना आहे ते, तर बाकीच्या सर्वांना आम्ही जिंकू. आणि त्याप्रमाणे त्यांनी जिंकलं. यज्ञ झाला. त्या यज्ञाला अर्थातच सम्राटाचा यज्ञ असल्यामुळं सगळे राजे हे उपस्थित होते. भगवंतांची तिथं अग्रमानाने पूजा केली गेली. सगळा यज्ञ परिपूर्ण झाला. यज्ञ वेदी जवळपास विझत आलेली आणि सगळे शिळोप्याच्या गप्पा मारत असताना महाभारतात प्रसंग आहे की एक मुंगूस वाट काढत तिथं आलं आणि यज्ञाच्या त्या ती जी रक्षा होती त्याच्यामध्ये गडाबडा लोळलं आणि मनुष्यवाणीमध्ये ते उद्गारलं की या यज्ञात तरी माझं उरलेलं अर्ध अंग सोन्याचं होईल असं वाटलेलं होतं पण इतर यज्ञांसारखाच हा यज्ञ निघाला असं ते उच्चारलं आणि निघून जायला लागलं। तेव्हा युधिष्ठिरांनी हा काय प्रकार आहे म्हणून भगवंतांना विचारलं की ज्या ठिकाणी व्यास आलेले होते ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची पूजा अग्रमानाने झालेली होती त्या यज्ञावर मुंगुसानी मानवी वाणीमध्ये नाराजी व्यक्त केली आणि ते परत चाललेलं आहे। भगवंत म्हणाले तो बोलतो मानवी वाणीमध्ये तो बोलतोय तर त्यालाच विचारू। त्यांनी हकीकत सांगितली की मी अन्नाच्या शोधा करता म्हणून फिरत असताना एका घरामध्ये शिरलो त्या घरामध्ये एक पत्नी एक भगिनी स्वयंपाक करत होती आणि तिथे काही अतिथी आले एक एक अतिथी आला आणि त्यांनी आपल्याला भूक लागली म्हणून सांगितलं। अतिथी देवो भव या न्यायानी त्या भगिनींनी आणि त्या गृहस्थांनी कुटुंब प्रमुखांनी त्याला भोजनाकरता म्हणून बसवलं। त्यांनी भोजन केलं तोही भुकेला असल्यामुळं भगिनी वाढतच होती आणि तो जेवतच होता असं त्याचं झालं। जे अन्न होतं ते संपलं पण मुंगसाच्या असं लक्षात आलं की त्या गरीब ब्राह्मणाला त्यांनी केलेल्या कर्मामधून कर्माचं फळ मोबदला म्हणून काही सातूचं पीठ मिळालेलं होतं आणि ते सगळं कुटुंब 8 दिवस पर्यंत भुकेलेलं होतं त्यांच्या पोटात अन्नाचा कण गेलेला नव्हता असं ते कुटुंब होतं। आणि त्यांना जेमतेम पुरेल एवढा शिधा मिळालेला होता पण अतिथी बसल्यामुळं गृहस्थांनी आनंदाने त्यांनी आणि त्याच्या पत्नीनी आपल्या वाटचं आहे ते अतिथीला वाढावं असं ठरवलं। ते वाढल्यानंतरही त्यांची जेव्हा भूक भागली नाही तेव्हा काय करावं तर आपली लहान मुलं काही झालं तरी जगली पाहिजेत म्हणून आजी आजोबांनी त्याच्या माता पित्यांनी आपल्या वाटचं जे होतं तर ते द्यावं असं सुचवलं पण तरीही अतिथीला भूक त्याची भागली नाही तेव्हा मुलांनी आनंदाने आपल्या जवळचं देखील त्यांच्याकरता म्हणून जे केलेलं होतं तेही द्यावं असं सुचवलं। अतिथी संतुष्ट झाला त्यांनी आशीर्वाद दिले भोजन झाल्यावर आणि निघून गेला पण त्यानंतर त्या घरामध्ये परत त्यांना त्या ब्राह्मणाच्या कर्मामधून कसलंही मोबदला म्हणून मिळालंच नाही ते तसेच भुकेले राहिले आणि एका पाठोपाठ एक असं सगळ्यांनी प्राण सोडले। अन्नाच्या शोधाकरता म्हणून आत शिरलेला मुंगूस तिथं भाकरी करताना जे सांडलेले कण होते तर तिथं चुलीपाशी गेल्यानंतर ते कण अंगाला लागून त्याचं अर्ध अंग पिवळं सोन्याचं झालं। तो असं समजला की या ठिकाणी मोठं पुण्य कर्म झालं म्हणून जिथं जिथं पुण्य कर्म म्हणून होईल पृथ्वी तलावर तिथं तिथं जावं आणि उरलेलं अंग सोन्याचं होतं का ते पाहावं असं त्याने ठरवलं। पण हा राजसूय यज्ञ त्याची अपेक्षा पूर्ण करू शकला नाही। याचं कारण त्या राजसूय यज्ञामध्ये मोठा दानधर्म झाला मोठं धार्मिक कार्य झालं, मोठ्या जेवणावळी झाल्या, ब्राह्मण भोजन झाली, तरी देखील मिळवून आणलेलं जे धन होतं ते धाकांनी मिळवून आणलेलं होतं। या चार पराक्रमी भावांना तोंड देताना कठीण गेल्यामुळे त्यांचे मांडलिक होऊन त्यांच्याकडून लोकांनी त्यांच्याकडून आणलेल्या धनामध्ये हे सर्व पार पडलेलं होतं। म्हणून यज्ञाची जी संकल्पना भगवंतांनी मांडली त्या संकल्पनेमध्ये स्वार्थ भावनेचा त्याग आपल्या कर्मांमध्ये सेवा आणि समर्पण ही मूळ तत्व सांगितली गेली। अन्नात भवंती भूतानी पर्जन्यः अन्न संभवः वगैरे जे सृष्टीचक्र भगवंतांनी सांगितलं ते सृष्टीचक्र जीवमात्राला म्हणजे मनुष्य मात्राला जीवदान देतं अशा करता की त्यांनीही यज्ञाचा आश्रय करून स्वधर्म कर्म करावीत पाळावीत तोच त्याच्या पक्षी यज्ञ आहे। त्यांनी स्वधर्म कर्माचा आश्रय करून जसा परमात्म्याकडून सर्व विश्व सांभाळलं जातं तसं यथानुशक्त्या त्यांनी देखील आपल्या कर्मांनी सर्वांची सेवा करावी आणि जर परमात्मा यज्ञाद्वारा जगत झाला असेल आणि जगताचं पोषण करत असेल तर मनुष्य मात्रांनी यज्ञाद्वारा त्याच यज्ञाद्वारा परमात्म्याला प्राप्त करावं। म्हणून स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही। स्वधर्म कर्म आहे तोच नित्य यज्ञ। स्वाभाविकपणाने स्वधर्म कर्म हे प्रत्येकाचं वेगळं राहील। कोणी अगदी बौद्धिक जीवन जगणारे असतात त्यांचा समाजाला उपयोग असतो, कोणी अगदी शारीरिक जीवन जगणारे असतात त्यांच्या हिमतीचा देखील समाजाला उपयोग असतो, तशा प्रकारे कोणी व्यापार वृत्तीने राहणारे असतात त्यांचाही समाजाला उपयोग असतो, कोणी सेवा काम करणारे असतात त्यांचाही समाजाला उपयोग असतो। व्यापक समाज पुरुषामध्ये हे सर्व घटक येतात। पुरुष सूक्तामध्ये ब्राह्मणोस्य मुखम आसीत बाहू राजन्यः कृतम उरु पोट वैश्य आणि शूद्र हे पाय असं समाज पुरुषाचं वर्णन केलं। याच्यामध्ये पायाला काही कमी लेखलेलं आहे असं नाही। शरीराचा जर विचार केला तर शरीरामध्ये व्यायाम शिकवणारी मंडळी जर तो तज्ज्ञ असेल तर तो असं सांगतो की पाय मजबूत होण्याकडे लक्ष द्या, कारण बाकी सगळं चांगलं आहे पण जर पाय चांगले नसतील तर इथून तिथं जाणं शक्य होणार नाही। सगळं शरीर वाहण्याची क्षमता पायांमध्ये आहे। छाती दंड खांदे चांगले झाले पण नुसती खाली धक्का मारला तर पडतो, अशा मांड्या असतील पाय असतील तर त्याचा उपयोग नसतो। समाज ज्या सुस्थिरतेवर उभा आहे त्या सुस्थिरतेमध्ये सेवेची अत्यंतिक आवश्यकता आहे, त्याला कमी लेखता कामा नाहीये। प्रत्येकजण आपल्या ठिकाणी योग्य आहे, प्रत्येकाची आपल्या आपल्या ठिकाणी आवश्यकता आहे। मी आशा करता हे सांगतो आहे की समाज पुरुष परमात्म्याने निर्माण केलेलं जगत आणि चातुर्वर्ण्य ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण तसं गेलं। आज चातुर्वर्ण्य व्यवस्था जरी नसेल तरी देखील जो फार मोठा अधिकारी आहे तो आणि त्याच्या ऑफिसमध्ये अगदी झाडण्याचं काम करणारा कोणी असेल तो यांच्यामध्ये फरक राहतो. तो बुद्धीचा फरक आहे, कर्तृत्वाचा फरक आहे, समज शक्तीचा फरक आहे. म्हणून कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने ही व्यवस्था राहणारच आहे. ही व्यवस्था राहते, जगामध्ये कुठूनच ती नाहीशी झाली नाही. इथं जातीवर आधारित पूर्वी होती, आता राहिलेली नाही, तरी देखील ही राहणार आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन आहे ते ब्राह्मण वगैरे असं केलेलं आहे, ते त्या काळाला अनुसरून आहे आणि ते आत्ताच्या काळात देखील योग्य अर्थाने पाहता येतं. ते असं म्हणतात की ब्राह्मण करुणी धुरे स्त्रियादिक पैल मेरे, अग्रगणी ब्राह्मण आणि मग सगळा चातुर्वर्ण व्यवस्था आणि स्त्रिया देखील. म्हणजे स्त्रियांना, स्त्रिया हा वैश्य तथा शूद्रहा, अगदी ब्राह्मणांपासून ते स्त्रियांपर्यंत असं म्हटलेलं आहे. त्या विषयात मी आता जात नाही, आपण विस्तृतपणाने यावर माग बोललेले आहोत, पाहिलेलं आहे. स्त्रियांच्या ठिकाणी काही कमी असतं म्हणून असं म्हटलेलं नाहीये. त्या आपल्या संसारामध्ये ज्या तऱ्हेने आसक्तीने गुंतलेल्या असतात, असं असल्यामुळं त्यांची संसाराच्या बाहेर पाहण्याची दृष्टी मंद झालेली असते, अगदी मंद झालेली असते. एवढंच नव्हे तर त्या कारणाकरता खरं परमार्थाला अतिशय योग्य असे सगळे गुण असताना अनेक मत्सरादी भाव हे स्त्रियांचं वैशिष्ट्य होऊन राहिलं. मी मध्ये कोणाकडे एकाकडे गेलो होतो, ते तुम्हाला ते गाव का सोडायला लागलं मी त्यांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं की काय त्यांना नीट सांगता येईल ना, शिक्षणाकरता मी लवकरच, बर चांगल्या सधन घरातले ते होते, तर त्यांचा मुलगा बाजूला बसला होता, तो म्हणाला सांगा ना त्यांना जे काही कारण आहे ते खरं सांगा. आमच्या वडिलांच्या इथं दशरथ राजासारखं होतं, कौसल्या सुमित्रा कैकेयी, त्यामुळे यांना बाहेर पडायला लागलं. हा जो मत्सर ही गोष्ट स्त्रियांना दिलेली आहे, त्यामुळे त्या फार त्या स्वतःही वर येत नाहीत. मग त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, ते म्हणाले बाहेर पडायला लागला, आता फार चांगल्या परिस्थितीत सगळे लोक आहेत. पण तो कटू काळ केवळ आपले जे आहेत त्याच्या बाहेर पाहताच न येण्या एवढी स्त्रियांची दृष्टी मर्यादित होते. हा निसर्ग देखील आहे, स्वतःचा संसार राखण्याची त्यांची नैसर्गिक वृत्ती आहे, ती परमार्थाकरता जास्त बाधक ठरते. म्हणून ब्राह्मण करुणी धुरे स्त्रियादिक पैल मेरे असं म्हटलेलं आहे, बाकी काही कारण नाही. माझारी अधिकारे आपुलालेनी यांच्यामध्ये आहेत, त्यांनी देखील आपल्या आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ करावा, यज्ञानी राहावं, यज्ञासकट राहावं असं भगवंत, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेणे यथागम विधीय जिजे. जे भजनीय देवता धर्म आहेत ते आणि जे सर्वोत्तम आहेत ते यथागम म्हणजे वेदांनी जसं सांगितलं तसं तशा प्रकारे त्याचं वर्तन करावं. जैसा द्विज षटकर्मे करी, स्नान संध्या पूजा वैश्वदेव उपासना आणि स्वाध्याय, अशी ब्राह्मणाला दिलेली षटकर्म आहेत आणि त्या पोटी तो ज्ञानी होतो, ब्राह्मण म्हणून म्हटला जातो. शूद्र तया ते नमस्कारी आणि शूद्र त्याला नमस्कार करतो. ही षटकर्म करणं हे ब्राह्मणाचं काम आणि त्यांनी मिळालेल्या व्यापक बुद्धीनी त्यांनी समाजामध्ये राहणं हे ब्राह्मणाचं काम. आणि शूद्राला आपल्याला एवढं समजत नाही, ज्ञानी आहे म्हणून नमस्कार करायचा एवढं आपल्याला समजतं, हे शूद्राचं काम. की दोही सही सरोभरी निपजे यागू, पण एवढ्या करता दोघांनीही याग केला असं म्हटलं जातं. नुसता नमस्कार केल्याने देखील शूद्रांनी जणू यज्ञ केला, याग केला असं म्हटलं जातं. तर ब्राह्मणाला त्याच्यासाठी बरीच मेहनत घ्यायला लागेल, त्याला त्याचा आचार विचार व्यवहार सगळं सांभाळायला लागेल. तैसे अधिकार पर्यालोचे, हे यज्ञ करणे सर्वांचे, आपल्या आपल्या अधिकाराप्रमाणे अशा प्रकारचा यज्ञ करणं हे सर्वांना दिलेलं आहे. परी विष फळाशेचे न घापे माझी, पण फळाशेचं विष त्यामध्ये येऊ नये. कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू या नाव बंधू कर्माचा गा. यामुळे कर्म करत असताना बंध निर्माण होतो. हे कर्म मिया केले की माझे निसिद्धी गेले, ऐसे नाही उरले वासने माझी, असं व्हायला हवं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हे सर्व करत असताना आपल्या आपल्या अधिकाराप्रमाणे कर्म करत असताना फळाशेचं विष मात्र तिथं पेरलं जाता कामा नये. फळाशा विरहित आपल्या वाट्याला आलेली कर्म ज्यांनी त्यांनी करावीत, असा हा निरागस निष्पाप स्वधर्म सर्वांना सांगितलेला जणू ईश्वरच आहे. या स्वधर्मानी ईश्वर पुजावा. जर प्रत्येक व्यक्ती आपलं कर्तव्य ओळखेल आणि ते करेल, कधी कधी ते कठीण असतं, आणि मग ते कर्मयोगाच्या भावनेनी आचरेल. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य, सर्व कर्म करून परमात्म्याला अर्पण करणं, अध्यात्मचेतसा आत्म्याचं सतत अनुसंधान ठेवेल, निराशी ही फलाशा रहित कर्म करण्याचा अभ्यास करेल, निर्ममो भूत्वा ममत्व रहित होऊन अभिनिवेश टाकून कर्म करेल. केवळ स्वधर्म कर्म कुठूनच कुठं घेऊन जात नाही, त्या स्वधर्म कर्माला जी प्रेरणा आहे ती प्रेरणा कर्मयोगाच्या युक्तीची पाहिजे, तेव्हा त्याचा यज्ञ होतो. आणि मी करता ऐसा भावो नेदीजे देहाचे नि द्वारे जावो, मी करता अशा प्रकारचा भाव देहाच्या द्वारामधून प्रगट होऊ नये. स्वामीजी ते सांगायचे ना की ते शिक्षक होते, रिटायर झाले, त्यांनी शिकवलेले जे विद्यार्थी होते ते कोणी ग्रामपंचायतीचे सदस्य झाले, कोणी जिल्हा परिषद सदस्य झाले, कोणी आमदार आणि दिल्लीत खासदार देखील त्यांचे विद्यार्थी होते. त्यांनी जादाचे तास घेऊन आपल्या घरी मुलांना बोलवून पहाटे रात्री शिकवलं. शिक्षण हे व्रतासारखं त्यांनी केलं. त्यांचा सत्कार आयोजित केलेला होता. त्यांना अशा समारंभाला जाण्यासाठी म्हणून त्यांनी विचारच केलेला नव्हता पैशाचा, त्यामुळे साधा सदरा होता. तर त्यांचा एक मित्र म्हणाला की तू तुझा एवढा सत्कार समारंभ होणार, तू इतका साधा सदरा घालून समारंभात कसे चांगले कपडे पाहिजेत. ते म्हणाले मला माझ्यापाशी कुठला हा जो आहे तोच मी घालणार. तेव्हा त्यांनी आपला सदरा त्याला दिला, एक सदरा त्याला आणून दिला नवीन. आणि गौरवपर भाषण झालं तेव्हा त्यांची महती सांगताना शिक्षकांची ते म्हणाले की आज इतकी मंडळी जमलेली आहेत, एवढा मोठा कार्यक्रम यांच्याकरता होणार आहे, पण यांना एक चांगला सदरा देखील नव्हता. तो मी दिला असं ते म्हणाले. ते म्हणाले की बाकी कार्यक्रम झाल्यावर ते शिक्षक मित्राला म्हणाले की बाकी सगळं तू चांगलं सांगितलंस पण तो सदरा मी दिला असं कशाला सांगितलंस. तो तेवढा उल्लेख मला गड्यात खटकला. पुढचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये ते म्हणाले की या समारंभासाठी म्हणून त्यांच्याकडे सदरा नव्हता. त्यांना सदरा कोणी दिला हे काही मला माहिती नाही. की परत तू सदऱ्याचा उल्लेख केलास. इस्रायल तो म्हणाला की यांच्याकडे असा हा सदरा आला कुठून तेच मला माहिती नाही. अशा प्रकारे कुठून तरी सदऱ्याचा उल्लेख निघावा आणि आपण यांना सदरा दिला असं सांगितलं जावं हा त्याच्यामध्ये हेतू होता. कर्म करत असताना हा कर्ता भाव कोणालाच चालत नाही. मी पण कोणाशी न चाले ते भगवंती कैसे साहे असं समर्थ म्हणतात. कोणालाच चालत नाही ते भगवंताला कसं सहन होईल. ना वेदाज्ञेसी तरी ठावो होई जे स्वये. अशा प्रकारे स्वधर्म कर्म तर करावं प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेलं. ते कर्मयोगाच्या युक्तीप्रमाणे करावं. फलाशा टाकून आणि कर्तृत्व भाव सोडून कर्म करावं. आणि असं कर्म करता करता वेदाज्ञेसी तरी ठावो होई जे स्वये. वेदाज्ञा जी आहे ती वेदाज्ञा जणू मूर्तिमंत आहे. हा असा वेदमूर्ती दिसला पाहिजे ज्ञानी अशी त्याची मूर्ती घडावी. अर्जुना एवं यज्ञू सर्वत्र जाण साज्ञू कैवल्य मार्गीचा अभिज्ञू सांगाती हा अशा प्रकारचा हा यज्ञ. आणि मग या यज्ञाच्या बरोबरीने इथं ज्ञानेश्वर महाराज स्वधर्म कर्माबद्दल सांगतात. पण त्याच्याच अंतर्गत असणारी अनेक विकर्म हे देखील भगवंतांनी त्याच अध्यात यज्ञ म्हणून सांगितले. इथं सगळं ज्ञानेश्वर महाराज सांगणार नाहीत. पण बरेच यज्ञ म्हणून साधना भगवंतांनी सांगितली. आणि एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. दानयज्ञ आहे, स्वाध्याय ज्ञानयज्ञ आहे, ध्यानाचा देखील प्राणापान यज्ञ आहे. तर अशा प्रकारचे अनेक यज्ञ ब्रह्मदेवांनी स्वतःच सांगितले. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हे सर्व कर्मप्रकारच आहेत असं भगवंतांनी तिथं सांगितलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त कर्माचंच सांगितलं. आपली साधनेची कर्म देखील कर्मच आहेत आणि व्यावहारिक कर्म देखील कर्मच आहेत. आपण व्यावहारिक कर्मांना कर्म म्हणतो आणि साधनेच्या कर्मांना साधना म्हणतो. पण हे सगळे कर्म प्रकार आहेत. आणि बाहेरची जी कर्म आहेत त्याला जसं कर्मयोगाचे निकष लावावे लागतात तसंच ध्यानादी जे विकर्म आहेत साधन आहेत त्यांनाही कर्मयोगाचेच निकष लावायला लागतात. उदाहरणार्थ मी साधना करतो असा अहंकार ठेवून साधना करून चालत नाही. कर्म करू तर कर्माच्या बरोबरच फळ येतं. फळाकडे दृष्टी ठेवली नाही तरी चालतं. उलट तू दृष्टी ठेवू नकोस. हा जो तिथं न्याय आहे तोच साधनेच्या कर्मांचा आहे. तुम्ही फक्त ध्यान योग्य रीतीने करा. माझं कधी होईल म्हणू नका. ते होईल. फळ हे कर्माच्या मागे येतच असा सिद्धांत आहे. म्हणून अहंकर्तृत्व आणि फलभोक्तृत्व या गोष्टी साधनेमध्ये देखील नकोत. तसं साधना हा कर्माचाच प्रकार असल्यामुळं साधने करता जो वेळ व्यतीत होतो तो कर्मकारणीच लागला असं समजावं, त्यांनी वेळ वाया गेला समजू नये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एवं यज्ञू सर्वत्र जाण साधन्यू, जे शास्त्र जाणतात आणि ज्ञानी आहेत ते अशा प्रकारचा यज्ञ सगळीकडे कसा भरून राहिलेला आहे हे जाणणारेच असतात. कैवल्य मार्गींचा अभिज्ञू सांगाती, हा कैवल्य मार्गी चालत असताना हा जाणता सांगाती आहे. अभिज्ञू सांगाती याचा अर्थ, हा यज्ञ किंवा ही दृष्टी कर्म करण्याची, ही दृष्टीच ज्ञानाकडे घेऊन जाणारी आहे, कैवल्याकडे घेऊन जाणारी आहे. या दृष्टीने कर्म करणारा असतो, तो कर्म करणारा जेव्हा आपल्या स्वतःला फळापासून बाजूला काढतो तेव्हा तो कर्मापासून देखील बाजूला होतो आणि आपलं स्वतंत्र कर्मापेक्षा जो बाजूला काढतो तो देह मनापासूनही स्वतःला बाजूला काढायला शिकतो आणि मग आपलं स्वतंत्र देह मनापेक्षा स्वतंत्र असणारं असं अविनाशी स्वरूप सहज जाणतो. म्हणून एका बाजूला उत्तम कर्म करावी आणि ध्यान करावं ही जोडगोळी अतिशय उत्तम, त्याच्याबरोबर नाम देखील असावं, अशी थोडी साधना. प्रत्यक्षत साधनेची कर्म तास दीड तासाची, पण कर्म जी आहेत ती साधना म्हणून करत असल्यामुळं हा कर्म कैवल्य मार्गींचा अभिज्ञू सांगाती असा यज्ञ ठरतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता चेंडुवे भूमी हाणीजे नव्हे तो हाता आणीजे, की शेती बी विखुरीजे परी पिकी लक्ष, ना तरी ठेविले देखावया आदर कीजे दिविया, का शाखा फळे यावया सिंपीजे मूळ, हे बहु असो आरिसा आपण पे देखावया जैसा, पुढत पुढती बहु असा उटीजे प्रीती, तैसा वेद प्रतिपाद्यू जो ईश्वरू तो होआवया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे तेची द्विजांसीची ब्रह्मसूत्र, येरा स्तोत्र का नाम मंत्र आवर्तणे पवित्र पावावया तत्व, पार्थागा स्वाध्यावो बोलीजे तो हा म्हणे देवो, असा स्वाध्याय पुढच्या वेळेला आपण पाहू. मला असं वाटतं की भगवंतांनी या दैवी गुणांच्या योगानी भगवद्गीता जी सांगितलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने सांगितलेली आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारे सगळ्या भगवद्गीतेचा आढावाच घेतलेला आहे. या दैवी गुणसंपदेमध्ये सगळी भगवद्गीता आलेली आहे आणि कशी आली आणि कुठं आली हे आपल्याला जर समजलं तर तेवढं पाहून आपण मागं जे ऐकलेलं आहे अथवा चिंतन केलेलं आहे ते तिथं कसं बसतं ते आपल्या लक्षात येतं आणि ते जेव्हा लक्षात येतं तेव्हा या दैवी गुणसंपदेचं महत्व अधिकच उठून येतं. कारण या दैवी गुणसंपदेशिवाय ज्ञान ही गोष्ट अशक्यप्रायच आहे, ज्ञानाच्या बरोबरीने असणारी अशी ही संपदा आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यांजगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य श्रीधनम्. ओम शांति शांति शांति। हरि 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 स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सं